आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर, कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार. संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा आज पुढे सुरू राहणार. दिल्लीत आजपासून ऊर्जा सप्ताहाला प्रारंभ. देशात गेल्या वर्षात 25,000 कोटींहून अधिक मूल्यांचे अंमली पदार्थ जप्त. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला ट्रायथलॉनमध्ये सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आज ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवतील. तत्पूर्वी पंतप्रधानांचं काल रात्री फ्रान्समध्ये आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबास्टियन लेकोर्नू यांनी त्यांचं स्वागत केलं. तिथल्या भारतीय समुदायानं देखील मोदी यांचं अत्यंत जल्लोषात स्वागत केलं. पॅरिसमधील थंड हवामानाला न जुमानता भारतीय समुदायानं केलेलं स्वागत संस्मरणीय ठरलं असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. प्रवासी भारतीय समुदायाविषयी त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. त्यानंतर पंतप्रधानांनी मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्याविषयीही समाज माध्यमांवरील संदेशात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आज होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय संदर्भातल्या कृती परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत जागतिक एआय मानकं स्थापित करण्याच्या आणि एआयच्या जबाबदार विकासाला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होणार आहे. तसंच भारत फ्रान्स द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानंही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी मोदी चर्चा करणार आहेत. उभय देशांदरम्यान महत्वाचे द्विपक्षीय करार होण्याचीही अपेक्षा आहे. या दौऱ्यात ऐतिहासिक मार्शेल शहराला भेट देण्याचा मोदी यांचा मानस असून तिथं पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय समुदायासाठी महत्वाचा असलेल्या दूतावासामुळे भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक परिक्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्याशिवाय उभय देशांचं सहकार्य असलेल्या थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंटल रिएक्टर प्रकल्पाला मोदी भेट देतील. तसंच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना मजार ग्यूज युद्ध स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण करतील. फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान बुधवारी 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लिम्फॅटिक फिलेरियासिस म्हणजेच हत्तीपाय रोग निर्मूलनासाठी वार्षिक राष्ट्रव्यापी मोहिमेचा शुभारंभ झाला. या आजाराच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून 2027 पर्यंत या आजाराचं निर्मूलन करण्याचं लक्ष साध्य करण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी 13 राज्यातल्या 111 जिल्ह्यांमध्ये 17.5 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यसभेत काल अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. भाजप सरकारच्या काळात देशाचा आर्थिक विकास दर घसरला आहे असा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांनी केला. आर्थिक सर्वेक्षणाचा उल्लेख करत त्यांनी 2014 मध्ये उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 15% होता तो 2019 मध्ये 13.46% तर 2023 मध्ये 12.93% आला आहे असं म्हटलं. उत्पादन निगडीत सवलत योजना अयशस्वी ठरल्या आहेत अशी टीकाही त्यांनी केली. बेरोजगारीबद्दलची निश्चित आकडेवारी सरकारनं दिली नसल्याची टीका त्यांनी केली. सध्या तरुणांमध्ये 10% तर पदवीधरांमध्ये 13% बेरोजगारी दर आहे. मात्र सरकारनं देशात निव्वळ 3.2% बेरोजगारी असल्याचं म्हटलं आहे असा आरोप चिदंबरम यांनी केला. तृणमूल काँग्रेस वायएसआर काँग्रेस शिवसेना डीएमके बीजू जनता दल समाजवादी पार्टी आदी पक्षांच्या सदस्यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली. अमेरिकेतल्या बेकायदेशीर भारतीयांना परत आणण्याच्या मुद्द्यावरूनही चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली. या आरोपांना उत्तर देताना सभागृहाचे नेते JP नड्डा यांनी सरकारनं उत्पादन क्षेत्रासह विविध क्षेत्रांसाठीच्या विविध उपाययोजनांचा उल्लेख केला. अमेरिकेतून भारतात आणलेल्या नागरिकांबाबतही सर्व आवश्यक नियमांचं पालन करण्यात आल्याचं नड्डा यांनी सांगितलं. तर हा अर्थसंकल्प राष्ट्रीय विचारांचा आणि सर्वसमावेशक असल्याचं भाजपा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं. लोकसभेतही काल अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुढे सुरुवात झाली. आर्थिक वर्ष 2025-26 वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात उद्योजकांना व्यावसायिकांना झुकतं माप देण्यात आलं असून जनतेच्या बेरोजगारी महागाई या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे असा आरोप द्रमुकचे दयानिधी मारन यांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे अशी टीका त्यांनी केली. नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात दाखवलेल्या वित्तीय तुटीबद्दल त्यांनी सवाल उपस्थित केले. तसंच देशातल्या कृषी क्षेत्राला अनेक समस्या भेडसावत असल्याचंही त्यांनी सभागृहात सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांनीही रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून टीका केली आणि भांडवली खर्चात कपात झाल्याबाबत तसंच घरगुती कर्ज वाढत असल्याची टीका केली. या चर्चेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जेएमएम आदी पक्षांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. या चर्चेत भाग घेताना भाजप खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज युनानी दिनानिमित्त 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रसिद्ध युनानी चिकित्सक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त आज 11 फेब्रुवारी हा दिवस युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं आयुष मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिनच्या वतीनं युनानी उपचारातील नवोन्मेषासंदर्भात इनोव्हेशन्स इन युनानी मेडिसिन फॉर इंटिग्रेटिव्ह हेल्थ सोल्युशन अ वे फॉरवर्ड या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिल्लीत आजपासून भारत ऊर्जा सप्ताह 2025 प्रारंभ होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या 4 दिवसांमध्ये मंत्रीस्तरीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सहभाग, प्रदर्शनाची जागा आणि आयोजित केली जाणारी सत्रांची संख्या पाहता हा जागतिक स्तरावरील 2 क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल. देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड यांची दालनं असतील. भारत आणि इंग्लंड दरम्यान 4था ऊर्जा संवाद काल ऊर्जामंत्री मनोहरलाल आणि इंग्लंडचे समपदस्थ एड मिलिबंद यांच्यात पार पडला. उभय देशांच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा यात घेण्यात आला. त्यामध्ये वीज आणि अक्षय ऊर्जा यांचाही समावेश होता. अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलता धोरणाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या कारवाईत 2024 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 2023 जप्त केलेल्या अंमली पदार्थांच्या तुलनेत ते 55% अधिक असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत 3 बांगलादेशी नाटक केली आहे. भारतात बेकायदेशीर वास्तव्य करून बनावट कागदपत्रांच्या आधारे इराकला जाण्याचा त्यांचा विचार होता. मोहम्मद इस्माईल, शेख अकबर, शेख साजद अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. रायपूरच्या टिकरापारा भागात राहणारे हे तिघेही गेल्या महिन्यात रेल्वेने मुंबईला आले होते. मुंबई एटीएसच्या मदतीनं या तिघांनाही मुंबईच्या पायधुनी भागातून अटक करण्यात आली आणि सोमवारी त्यांना रायपूरला परत आणण्यात आलं. बँकॉक इथं सुरू असलेल्या दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिता हिनं महिलांच्या संयुक्त खुल्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. काल दुपारी झालेल्या सामन्यात तिने सिंगापूरच्या खेळाडूवर 143-142 असा विजय मिळवला. तर पुरुषांच्या W1 प्रकारात भारताच्या आदिल मोहम्मद नाझीरनं हाँगकाँगच्या खेळाडूचा पराभव केला. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कालचा दिवस नवीन विक्रमांचा होता. पोल वॉल्ट प्रकारात मध्य प्रदेशच्या देव मीनानं राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत 5.32 मीटर उंची गाठत सुवर्णपदक जिंकलं. तर उत्तर प्रदेशनं महिलांच्या हातोडा फेक स्पर्धेत पोडियम स्वीपसह वर्चस्व गाजवलं. महिला टेबल टेनिसमध्ये पश्चिम बंगालनं सुवर्णपदक तर महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर सांघिक टेनिस स्पर्धेत गुजरातला सुवर्ण, महाराष्ट्राला रौप्य पदक मिळालं. मिश्र टायथलॉनमध्ये महाराष्ट्रानं सुवर्ण पदक जिंकलं. हरियाणानं रौप्य पदक तर गोव्यानं कांस्य पदकाला गवसणी घातली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार. संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा आज पुढे सुरू राहणार. दिल्लीत आजपासून ऊर्जा सप्ताहाला प्रारंभ. देशात गेल्या वर्षात 25,000 कोटींहून अधिक मूल्यांचे अंमली पदार्थ जप्त. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला ट्रायथलॉनमध्ये सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.